चीनी मंडी .com पॉडकास्ट।
मॉरिशस मध्ये यावर्षी होऊ शकते साखर उत्पादनात थोडीशी वाढ। इंडियन ओशियन आयलँड चेंबर ऑफ ॲग्रिकल्चरनं शुक्रवारी सांगितलं की मॉरिशसमध्ये साखर उत्पादन यावर्षी 0.4% वाढून 325,000 टनांवर जाण्याची शक्यता आहे। एकेकाळी साखर ही मॉरिशसच्या अर्थव्यवस्थेचा स्तंभ मानली जात होती। मॉरिशसच्या 14 अब्ज डॉलर्सच्या वार्षिक सकल उत्पन्नामध्ये साखरेचं योगदान 0.4% आहे। चेंबर म्हणालं की ऑक्टोबर आणि एप्रिलच्या दरम्यान पाऊस अनुकूल आहे, त्यामुळे ऊसाचं चांगलं उत्पादन राहणार आहे। 2018 मॉरिशसनं 323,406 टन साखरेची निर्मिती केली होती।